चीनीमंडी.com पॉडकास्ट।
50,000 टन कच्चा साखर खरेदीसाठी चीनचा भारताशी करार। चीननं 50,000 टन कच्ची साखर खरेदी करण्यासाठी भारताशी सामंजस्य करार केला असल्याचं भारतातील उद्योग अधिकाऱ्यानं सांगितलं। हा करार भारत चीन व्यापार बैठकीवेळी करण्यात आला। धामपूर साखर कारखाना चीनमधील 4 रिफायनरीजमध्ये साखर निर्यात करणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं। चीन जगभरातून कच्ची साखर घेऊन ती शुद्ध करून स्थानिकरित्या विक्री करतो। यंदा चीनमध्ये 5 दशलक्ष टन साखरेची कमी आहे। चीन हा जगातील सर्वात मोठा साखर आयात करणारा देश असून त्यानंतर इंडोनेशियाचा नंबर लागतो। 2019-20 मध्ये चीन 10 दशलक्ष टन साखर उत्पादन करणार आहे। चीनला दरवर्षी 15 दशलक्ष टन साखर लागते। भारतात 14.2 दशलक्ष टन अतिरिक्त साखर असल्यामुळं साखरेची निर्यात करणं भारतासाठी आवश्यक आहे।